स्तोत्र संहिता अध्याय 26 दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेविला आहे, मी घसरणार नाही। हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा। तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे, तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे। अधम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरणार नाही। दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करीतो, दुर्जनांबरोबर मी बसणार नाही। हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन, म्हणजे मी प्रगटपणे तुझे उपकार स्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णीन। हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत। पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नको। त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांचा उजवा हात लाचलुचपतींनी भरलेला आहे। मी तर सात्विकपणे वागेन, माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर। माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे, जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करीन।